अनुवाद अध्याय 26. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन तेथे वस्ती कराल. तेथील परमेश्वराने दिलेल्या शेत जमिनीचे सर्वप्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरून त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा व त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांनी आम्हाला शपथपूर्वक जो देश देण्याचे वचन दिले होते त्यामध्ये मी पोहोचलो आहे. मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवेल. तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर या समोर असे म्हणावे, आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिस्रामध्ये जाऊन राहिला. तेथे पोहोचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता, पण मिस्रामध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. तेथे मिस्री लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली, आम्हास गुलाम बनवले, जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव याचा धावा केला, त्यांच्याबद्दलची गाराणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले, त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले. मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिस्रामधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले आणि येथे आम्हास आणून ही दुधामदाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली. आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे. मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वरास वंदन करा. त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या. प्रत्येक तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. या वर्षी आपल्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा लेवी, गावातील परकीय, विधवा, अनाथ यांना द्या, म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील. यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे, कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. मी दुःखी मनस्थितीत यातील काही खाल्लेले नाही, तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही, मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी आपला देव परमेश्वर याचे ऐकले आहे, तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे. आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून स्वर्गातून आम्हा इस्रायल लोकास आशीर्वाद दे. आम्हास दिलेल्या भूमीला आशीर्वाद दे. ही दुधामदाची रेलचेल असलेली भूमी आम्हास द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस. तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर याची तुम्हास आज आज्ञा आहे. हे सर्व तुम्ही मनपूर्वक पाळा. परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे, त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. परमेश्वराने आज तुम्हास पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हास त्याने सांगितले आहे. इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हास महान करणार आहे. तो तुम्हास प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आपला देव याची पवित्र प्रजा व्हाल.